यानंतरच्या नोंदीचं नाव आहे चारोळी, म्हणजे चिरोंजी ट्री। चारोळी हा वृक्ष अनाकार्डियसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बुखनॅनिया लॅन्झान आहे। आंबा व काजू या वनस्पती देखील या कुलातील आहेत। भारत, म्यानमार, कंबोडिया, चीन व थायलंड या देशांमध्ये चारोळी वृक्षाचा आढळ असून उष्ण व कोरड्या हवामानात तो चांगला वाढतो। भारतात या मध्यम पानझडी वृक्षाचा प्रसार सर्वत्र वृक्ष व विरळ वनांमध्ये झालेला दिसून येतो। पाणथळ जागी तो वाढत नाही। चारोळी हा वृक्ष 12 ते 15 मीटर उंच वाढत असून त्याचा घेर सुमारे 1.2 मीटर असतो। खोडाची साल जाड, करडी, भेगाळलेली व खरबरीत असून सुसरीच्या पाठीप्रमाणे दिसते। पाने साधी, जाड, एकाडेक व लंबगोल असून टोक गोलसर असते। पानांमध्ये 10 ते 20 शिरांचा समांतर शिराविन्यास असतो। जानेवारी ते मार्च महिन्यात फुले येतात। फुले हिरवट पांढरी व लहान असून शंकूच्या आकारासारख्या फुलोऱ्यात अग्रस्थ किंवा कक्षस्थ असतात। फुलांना असलेली लहान छदे लवकर गळतात। दले, केसाळ आणि 5 पाकळ्या बाहेरच्या बाजूस वळलेल्या असतात। फुलांमध्ये 10 पूकेसर असून ते दलांपेक्षा आकाराने लहान असतात। स्त्री केसर 5, मात्र त्यातील एकच कार्यक्षम असतो। फळ 1.2 सेंटीमीटर अठळीयुक्त गुळगुळीत व काळ्या रंगाचे असून अठळी द्विदल असते। फळे एप्रिल मे महिन्यात येतात। याच बियांना चारोळ्या म्हणतात। चारोळी अर्थात बिया मेंदू व शरीरास पौष्टिक असतात। वेगवेगळ्या मेवा मिठाईत चारोळ्या मिसळतात, त्यामुळे मिठाईची चव वाढते। फळे त्वचारोगावर उपयुक्त। काही आदिवासी भागात गरांच्या भुकटीचा लेप चेहऱ्याला लावतात। बियांमध्ये सुमारे 61% तेल, 12% स्टार्च, 31% प्रथिने, 5% शर्करा इत्यादी द्रव्ये असतात। सालीतून पाझरणारा डिंक बद्धकोष्ठता निर्माण करणारा असल्यामुळे अतिसारावर वापरतात। उजाड टेकड्यांवर लावण्यास हा वृक्ष उपयुक्त आहे। या नोंदीचे लेखक आहेत किशोर कुलकर्णी।